हरे कृष्णा। जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवर धारी, गोपी जन वल्लभ गिरिवर धारी, गिरिवर धारी, यशोदानंदन ब्रज जन रंजन, यशोदानंदन ब्रज जन रंजन, यमुना तीर वनचारी, यमुना यमुना तीर वनचारी, यमु जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, गोपी जन वल्लभ गिरिवर धारी, गोपी जन वल्लभ गिरिवर धारी, यशोदानंदन ब्रज जन रंजन, यशोदा नंदन ब्रज जन रंजन यमुना तीर वनचारी यमुना तीर वनचारी जय राधा माधव कुंज बिहारी हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Jaya Nitai Gaurchandra, Jaya Nitai Gaurchandra, Nitai Gaurchandra, Jaya Nitai Gaurchandra. Jaya Jaya Prabhupad, 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 Jaya Prabhupad. Nitai Gaura Hari Bol, Hari Bol, Hari Bol, Nitai Gaura Hari Bol.
Jai Om Vishnupad Paramahansa Parivrajita Acharya. Ashtotar Sat His Divine Grace Abhay Charanarvind Bhakti Vedanta Swami Srila Prabhupada Ki Jai Ananta Koti Vaishnava Vrind Ki Jai Shri Shri Nitai Gaur Chandra Ki Jai Nitai Gaur Premanande Samaveta Bhakti Vrind Ki Jai Samaveta Bhakti Vrind Ki Jai Samaveta Bhakti Vrind Ki Jai Shri Shri Guru Gauranga Ki Jai
खैर जब वो बेलगम में आएंगे हम देख लेंगे ओम ज्ञान अतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदांतिकम् वंदेहं श्रीगुरुः श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतम सावधूतम परिजन सहितम कृष्ण चैतन्य देवम श्री राधा कृष्ण पादांग सह गण ललिता श्री विशाखान्वितांश्च नमो ओम विष्णु पादाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे वांछाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। आज सकाळी भागवत पाठच्या वेळी असं दिसून आलं की अनेक लोकांच्या मनामध्ये एक संशय असतं की भगवान श्री कृष्णांच्या चरित्रामध्ये विरोधाभास का, हा विषय होता सकाळी। तर यायच्या थोडे पूर्वी इकडे तो मनामध्ये विचार आला, तर असला एक प्रसंग जे मनात आला ते श्रीमद भागवतच्या दशम स्कंदामधला एक विषय आहे। महाराज परीक्षितच्या मनामध्ये एक संशय उत्पन्न झाला होता। खरोखर ते महाराज परीक्षितांचा संशय नव्हता, त्यांना माहीत होतं जी येणारी पिढी जी आहेत विशेष करून कलियुगामध्ये ते सर्व संशयात्मा होणार आहेत। त्यांच्या मनामध्ये श्रीकृष्णांच्या बद्दल भरपूर संशय होणार आहेत। तर त्यांच्या हितसाठी त्यांच्या कल्याणासाठी त्यांनी विचार केला की हा जो संशय आहे ह्याचं निवारण करणे आवश्यक आहे। परीक्षित महाराज भगवान श्रीकृष्णांचे शुद्ध भक्त होते, त्यांच्या मनामध्ये ह्या प्रकाराचा संशय यायचं काय प्रश्नच नव्हता। परंतु आमच्यासाठी आमच्या सर्वांसाठी त्यांनी हे प्रश्न केलं। तर काय प्रश्न होता ते त्यांनी शुकदेव गोस्वामींना विचारलं की आम्ही बघतो महादेव अर्थात शिवजी ते वैरागी आहेत, त्यांचं घर पण नाही आहे, कुठे झाडाखाली बसतात आणि तपश्चर्या करतात, वस्त्र पण बरोबर घालत नाहीत, वल्कल आदि घालतात, राहायचं ठिकाण आहे, घर नाही, पैसे नाही, काही नाही, विरक्त आहेत ते। परंतु त्यांचे जे उपासक असतात त्यांना भरपूर धन प्राप्त होते आणि शीघ्रातिशीघ्र ते धनवान होतात, ऐश्वर्यांची प्राप्ती होते त्यांना। आणि दुसरीकडे बघितलं तर श्रीकृष्ण आहेत जे लक्ष्मीपती आहेत आणि त्यांच्याकडे ऐश्वर्याची काही सीमा नाही आहे, षड ऐश्वर्य संपन्न आहेत श्रीकृष्ण, तरीही त्यांचे जे भक्त असतात ते गरीब असतात, कुठेतरी एक श्रीमंत मिळू शकते परंतु खास विशेष करून श्रीकृष्णांचे भक्त गरीबच असतात। तर हा एक मोठा विरोधाभास आहे। परीक्षित महाराजांनी विचारलं की असं कसं, जे विरक्त व्यक्ती आहेत त्यांचे जे उपासक आहेत त्यांना पण विरक्त व्हायला पाहिजे, त्यांना पण गरीब व्हायला पाहिजे, आणि जे श्रीमंत आहेत त्यांची उपासना करून त्यांची उपासकांना पण श्रीमंत व्हायला पाहिजे, मग असं कसं आम्ही उलट बघतो? तर हे महत्त्वाचा प्रश्न आहे ना. अनेक लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न येत आहे आणि त्यामुळे खरोखर अनेक लोक श्रीकृष्णांची भक्ती करत नाहीत घाबरून, की श्रीकृष्णांची भक्ती केली तर आम्ही गरीब होऊन जाणार किंवा श्रीमंत होऊ शकणार नाही. आणि ह्या जगामध्ये प्राय सर्वांची इच्छा असते की मी पण श्रीमंत व्हायला पाहिजे. तर शुकदेव गोस्वामी हसले, फार छान प्रश्न केलं हे राजन, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर त्यांनी उत्तर द्यायचं सुरू केलं आणि त्यांनी म्हटलं की बघा, महादेव म्हणजे कोण? महादेव किंवा शिव ते दुर्गा किंवा मायादेवीचे पती आहेत आणि हे पूर्ण ब्रह्मांड जे आहे ते कोण चालवतंय? अधिष्ठाता देवी कोण आहे या पूर्ण ब्रह्मांडाची? ते देवी आहे, दुर्गा देवी. या संसाराला कधी कधी आम्ही दुर्ग म्हणतो. दुर्ग म्हणजे एक किल्ला असतो आणि त्या किल्ल्यामध्ये कोण राहते? ज्यांचं प्रवचनच्या वेळी मोबाईल चालतं की नाही त्यांच्यासाठी खास करून असतंय ते. आणि विशेष इतरांना पण थोडं, जे भगवंतांचं इच्छाचं पालन करत नाहीत त्यांच्यासाठी असतं. तर त्यांचं नाव आहे दुर्गा देवी. तर दुर्गा देवीचे पती आहेत शिव. तर बघा किती आश्चर्याची गोष्टी आहे. आता एक व्यक्ती आहे कोणी, त्याची बायको अतिशय श्रीमंत आहे, करोडपती आहे, परंतु नवरा झाडाखाली बसतो, घरामध्ये राहत नाही, घरच नाही त्याच्याकडे, कपडे पण बरोबर घालत नाही, त्याचे आभूषण वगैरे काय असतात, स्मशानभूमीचा राख वगैरे त्याचं लेप लावतो शरीरावर, सर्प वगैरे असतात डोक्यामध्ये गळ्यामध्ये. आणि आश्चर्याची गोष्टी फक्त हे नव्हे, ह्याच्यापेक्षा जास्त आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याची बायको पण त्याच्या बरोबरच राहते. एवढं श्रीमंत असूनही तर असं काही परिस्थिती झाली तर सर्वांना आश्चर्य वाटणारच आहे ना. तर शिवजी आणि दुर्गा देवी यांची परिस्थिती अशीच आहे. तर शिव हे आहेत, शिव शब्दाचा अर्थ आहे मंगल, कल्याण, शुभ. त्यांच्या जीवनामध्ये सर्व काही शुभ आणि मंगलच आहे. ते भगवंतांचे महान भक्त आहेत आणि त्यामुळे त्यांना किंचित पण काही आसक्ती नाही आहे या संसाराचे ऐश्वर्याचे प्रति. स्वतःची बायको एवढी श्रीमंत असूनही त्यांना अजिबात काही आसक्ती नाही आहे, आकर्षण नाही आहे संसाराच्या वस्तूंच्या प्रति. एवढे महान वैष्णव असल्यामुळे, आणि त्यांची बायको पण दुर्गादेवी पण महान वैष्णवी आहे, त्यांचं नावच आहे वैष्णवी. तर शिव संपूर्ण ऐश्वर्यांचे स्वामी असूनही विरक्त जीवन स्वेच्छाने स्वीकार करतात. या जगामध्ये कोणी स्वेच्छाने गरीब होत नाहीत, नाईलाज म्हणून गरीब होतात, पण मार्ग निघाला, पैसे खूप कमवायचे, सगळं श्रीमंत व्हायची इच्छा करतात. तर भगवान शिव त्यांची विशेषता म्हणजे ते फक्त संसाराच्या सृष्टीच्या विनाशकालाच्या वेळी तांडव नृत्य करून विनाश करत नाहीत, ते तर करतातच, परंतु त्याशिवाय ज्यावेळी सृष्टीचं सृजन कार्य होतंय, निर्माण कार्य होतंय, त्यावेळी पण त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. क्रमशः एकानंतर एक ज्यावेळी हे तत्व, सृष्टीचे तत्वांचं निर्माण होते, त्यावेळी अहंकार पासून, महत्तत्व पासून अहंकारची निर्मिती होते. अहंकार मध्ये मग तीन गुणांचा प्रभाव ज्यावेळी होतोय, किंवा अहंकाराचा प्रभाव तीन गुणांमध्ये ज्यावेळी होतोय, त्याच्यानंतर हे 16 पदार्थ जे आहेत त्यांची निर्मिती होते. 16 पदार्थ कुठचे आहेत? एक तरी पंच महाभूत, भूमि आप नल वायु खम हे पाच, मग पाच ज्ञानेंद्रिय, पाच आमची कर्मेंद्रिय आणि एक मन म्हणजे 16, हे 16 पदार्थ झाले. तर या प्रत्येक पदार्थ मध्ये भगवान शिवांचं एक महत्वपूर्ण भूमिका असते, कारण त्यांच्याकडूनच हे सगळं महत्त्व, त्यांच्याकडूनच हे अहंक मिथ्या अहंकार आदी सुरू झालेलं आहे, त्याची निर्मिती झाली आहे. तर ज्यांना एक विशेष प्रकाराची ऐश्वर्याची गरज असते, तर ते एक अमुक प्रकाराची शिवलिंगाची उपासना करतात. जरा क्षमा करा, मला ते मराठीमध्ये शब्द आठवण करून बोलावा थोडा वेळ लागतं. तर हळूहळू विचार करावा लागतं आता पुढे काय बोलायचं म्हणून. तर एक अमुक प्रकाराचं शिवलिंगाची ते उपासना किंवा आराधना करतात. जसं ज्योतिर्लिंग हे ऐकलंय आपण सर्वांनी, तर ज्योतिर्लिंगाची उपासना जो व्यक्ती करतो त्याला अग्नीच्या संबंधित जे काही ऐश्वर असतात ते प्राप्त होतात. आकाशलिंग, जो आकाशलिंगाची उपासना करतो आकाश तत्वाचे संबंधित जे काही ऐश्वर असतात ते त्याला प्राप्त होतात. असे असे विभिन्न प्रकारचे ऐश्वर आहेत जे हे 16 पदार्थांचे संबंधित असतात. तर हे शिवजी प्रदान करतात, त्यामुळे त्यांचे जे उपासक असतात त्यांना भरपूर धन आदि प्राप्त होते. परंतु भगवान श्री कृष्ण जे आहेत ते जगामध्ये असूनही ह्या भौतिक जगाचा स्पर्श करत नाहीत, त्यामुळे त्यांना आम्ही निर्गुण म्हणतो. निर्गुण म्हणजे हे नव्हे की त्यांचे गुणच नाही आहेत, आहेत पण आध्यात्मिक गुण आहेत. निर्गुण शब्दाचं खरोखर अर्थ हे आहे की हे ह्या सृष्टीमध्ये जे 3 गुण आहेत, सत्वगुण रजगुण आणि तमोगुण, ह्या 3 गुणांचे नेहमी ते परे असतात. त्यांचं अस्तित्व आध्यात्मिक असतं नेहमी. ह्या त्रिगुणमयी प्रकृती पासून ते नेहमी एक वरच्या अवस्थामध्ये परे असतात, त्यामुळे ते कधी 3 गुणांचे अधीन होत नाहीत. त्यामुळे शुकदेव गोस्वामी म्हणतात, हरिही ही निर्गुण साक्षात पुरुष प्रकृतेः परः सर्वदृक् उपद्रष्टा तं भजन निर्गुणो भवेत्. हरिही निर्गुण साक्षात, हरि साक्षात निर्गुण असतात. हरि म्हणजे श्रीकृष्ण, पुरुष ते परम पुरुष आहेत, प्रकृतेः परः ह्या प्रकृतीपासून नेहमी त्यांचं ते परे असतात. सर्वदृक् उपद्रष्टा, ते सर्व काही बघू शकतात, साक्षी आहेत. उपद्रष्टा अनुमंता ते आहेत. आणि भगवान श्री कृष्ण या प्रकारे निर्गुण असल्यामुळे जो व्यक्ती त्यांची उपासना करतोय तो पण निर्गुण अवस्थेला प्राप्त होतोय. तर भगवान श्री कृष्णांचा संबंध ह्या 3 गुणा बरोबर अजिबात नाही आहे, त्यामुळे जे त्यांची उपासना करतात ते पण 3 गुणांचे परे होऊन जातात. तर कृष्ण भक्तांना संसाराचं काही आसक्ती नाही, लगाव नाही असतं, ते नेहमी परे असतात. रुची नाही आहे त्यांना, आकर्षण नाही आहे, इच्छा नाही आहे की मला ह्या संसाराचं काही गोष्टी पाहिजे म्हणून. पण जे शिवजीचे उपासक असतात त्यांच्या मनामध्ये हे एक कामना असते, आणि शिवजींचा संपर्क आहे या 3 गुणांचे प्रति, त्यामुळे त्यांचे उपासकांना जे फळ प्राप्त होतंय ते पण या संसाराचे मध्येच आहे, याचं अंतर्गतच आहे. तर असं सुंदर व्याख्या शुकदेव गोस्वामी करतात आणि मग सांगतात की हे जे प्रश्न हे राजन तुम्ही आता मला केलं, हाच प्रश्न युधिष्ठिर महाराजांनी श्री कृष्णांना केलं होतं. ज्यावेळी श्री कृष्ण युधिष्ठिर महाराजांनी अश्वमेध यज्ञ संपन्न केलं होतं आणि त्यावेळी श्री कृष्ण खूप प्रसन्न झाले हे प्रश्न ऐकून, आणि त्यांनी एक महत्वपूर्ण आणि प्रसिद्ध श्लोक म्हटलं, यस्याहम अनुग्रणामी हरिष्ये तत् धनम शनैहि. हे श्लोक ऐकलं असेल आपण सर्वांनी, यस्य अहम अनुग्रणामी, मी कृपा देतो, अनुग्रह माझ मी देतो ज्यावेळी कोणी भक्तावर, तर काय होतंय, हरिष्ये तत् धनम शनैहि. हरिष्ये म्हणजे मी हरण करतो. काय हरण करतो? धन. त्याचे जे त्याच्याकडे जे धन आहे ते मी हरून घेतो, हरण करून घेतो मी. शनै म्हणजे हळूहळू मी करून घेतो तस. आणि त्यामुळेच भगवंतांचं नाव आहे हरी. हे हरी शब्द कुठून येते? हर धातूपासून. संस्कृतमध्ये आपण सर्वांना माहित आहे धातू असतात, तर हर धातूमधून हे नाव येतं. पण ज्यावेळी भगवान श्री कृष्ण असे भक्तांचे धन हरण करतात त्यांचे बरासाठी असत. सर्व अमंगल हरे इति हरिही. जर हे धन आमच्या जीवनामध्ये अमंगळाचं कारण होईल तर भगवंत ते धन हरण करून घेतात. परंतु फक्त धन हरण करत नाहीत भगवंत, काही विशेष प्रदान पण करतात. आणि काय देतात? प्रेम दिया मन हरे. आमचं मन हरण करून घेतात आणि ते आम्हाला शुद्ध कृष्ण प्रेम प्रदान करतात. तर बघा, आमचं धन जे आधीपासून क्षणभंगूर आहे, खरोखर आध्यात्मिक दृष्टीने बघितलं, सत्याच्या दृष्टीने जर बघितलं, तर ह्या धनाचं काही किंमत नाही आहे. फक्त अज्ञानमुळे आम्हाला वाटतं की हे संसाराचं धन फार किमती आहे, फार मूल्यवान आहे. परंतु ज्यावेळी आम्ही बघतो की मुलं खेळत असतात आणि कागदाचे पैसे घेऊन ते लोक बोलतात, मला 10 करोड आहे, कोटी आहे माझ्याकडे, तुझ्याकडे फक्त 1 कोटी आहे, असं खेळ खेळतात. आणि जे मोठे लोक असतात ते बघून हसतात, हे मुलं आहेत, मुलांचा खेळ चालू आहे. तर ज्यावेळी मोठे लोक पण कोटी कोटीचा खेळ करतात, हे कागदाचंच आहे ना, ते पण शेवटी काय आहे, आता प्लास्टिकचं पण सुरू झालं. तर जे आत्मसाक्षात्कारी लोक असतात ते पण हसतात, मुलांचा खेळ आहे सगळं, हा माझ्याकडे एवढं आहे, त्याच्याकडे तेवढं आहे, तर असं खेळ खेळतात. कधी कधी समुद्राच्या तटावर बसून जे शिशू असतात, बालक असतात, ते काही किल्ला वगैरे बनवतात वाळूपासून, आणि त्यांना वाटतं की मी राजा आहे, माझा किल्ला आहे, माझं राज्य आहे, आणि त्याच्यामध्ये रमून जातात. आणि मग पाणी येतं, पाणीवर येतं, मग त्यांचं किल्ला सगळं काही नष्ट होऊन जातं. त्याचप्रमाणे जगामध्ये आम्ही पण मोठं अनेक काही प्राप्त करायचं प्रयत्न करतो, प्रतिष्ठा, धन, गाडी, बंगला इत्यादी आमच्याकडे असतं, आणि मग काल आणि कर्म ह्यांची लहर जे आहेत ते येऊन सर्व काही नष्ट करतात आणि आम्हाला जावं लागतं या जगामधून. तर खरोखर ह्या जगामधलं धन ह्याचं महत्व काय आहे, ह्याचं मूल्य काय आहे? फक्त आम्हाला ते ह्या जगाचे संसार चक्रामध्ये खाली खेचून घेतं. प्रभुपाद म्हणायचे की जर कोणी माणूस नदीमध्ये डुबत असेल आणि त्याच्या डोक्यावर आम्ही जाऊन एक सुवर्ण किरीट ठेवलं तर काय होणार? आणि लोक डुबणार तो बेचारा. तसंच ह्या जगामध्ये जो व्यक्ती अभक्त आहे त्याला जेवढं धन जास्त मिळतंय तेवढं जास्त तो डुबत जाणार जगामध्ये, संसार चक्रामध्ये. तर भगवान श्री कृष्ण भक्ता बरोबर ते एवढं प्रेम करतात की त्यांना काळजी वाटते की हा माझा भक्त आहे आणि त्याच्याकडे एवढं धन आहे आणि शक्य आहे मला असं वाटतंय आणि भगवंताचं ज्ञान पूर्ण आहे, तर त्यांना ज्यावेळी वाटतं की हे धन जर माझ्या भक्ताकडे राहिलं तर भक्ती पथामधून तो भ्रष्ट होणार आहे, पथभ्रष्ट होणार आहे तो, त्यामुळे त्याचं आध्यात्मिक जीवन मी वाचून ठेवलं पाहिजे. तर मी काय केलं पाहिजे, जे त्याच्या जीवनामध्ये कष्टाचं कारण होणार आहे हे धन, तेच धन मी हरण करून घेतो. त्यामुळे भगवंत हरण करतात, असं नव्हे की प्रत्येक धना व्यक्तीचं धन ते हरण करतात, प्रत्येक भक्ताचं धन पण हरण करत नाहीत, पण कधी कधी असं करतात भगवान श्रीकृष्ण. पण असं संसाराचं क्षणभंगूर धन, क्षणिक धन हरण करून एक असं अशा प्रकारचं अनमोल धन आम्हाला ते देतात ज्याची आम्ही कल्पना पण करू शकत नाही. संसाराचं जे धन आहे आमच्या सोबत आम्ही घेऊन जाऊ शकत नाही. आता एक ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जाताना पण आमच्या घरी जे 10 तोळे सोनं आहे ते आम्ही घेऊन जातो काय? नाही, ते कुठे एक सुरक्षित स्थानामध्ये आम्ही लपून ठेवतो. चोरांनी पण नाही, चोराला नाही भेटलं पाहिजे, इन्कम टॅक्सवाल्यांना नाही भेटलं पाहिजे, सुरक्षित स्थानावर आम्ही ठेवून जातो. आम्ही सोबत घेऊन जाऊ शकत नाही, ह्या जगामध्ये जगताना पण आम्ही घेऊन जाऊ शकत नाहीत, तर जग सोडून जाताना कसं घेऊन जाऊ? आम्ही सगळं सोडून जायला पाहिजे. धनाने भूमौ पशवे गोष्ठे नारी गृहद्वारे सखा स्मशाने, हे आमची दशा आहे. जायच्या वेळी काय होणार? धनाने भूमौ, जिकडे आम्ही जमिनीमध्ये लपून ठेवलं होतं आमचं धन ते तिकडेच राहणार आहे. आम्ही जाणार, धन राहणार तिकडे जमिनीमध्ये. पशु गोष्ठे, आमच्याकडे जे गाय बैल आहे, जे धन आहेत, गोधन आहे, ते पण गोष्ठमध्ये, गोठ्यामध्ये राहणार. आम्ही जाणार, गाय राहणार तिकडे. नारी गृहद्वारे, आमची पत्नी फक्त घराच्या द्वारपर्यंत येऊ शकते आमच्या बरोबर, स्मशानमध्ये येणार नाही. आणि आमचे जे मित्र आहेत ते आमच्या बरोबर स्मशानपर्यंत येणार, मग त्यांना पण परत यावं लागणार, ते आमच्यासोबत येऊ शकत नाहीत. आमचं देह पण इकडेच राहणार, देह पण आमच्या बरोबर जाऊ शकत नाही, ते पण राख होऊन जातंय. ही दशा आहे आमची. तर संसाराचं धन ह्याची किंमत काय आहे, जर थंड डोक्याने कोणी विचार केलं हे स्पष्ट आहे, परंतु डोकं थंड आहे कोणाचं जगामध्ये? हा प्रश्न आहे ना, मोठी गोष्टी आहे. थंड डोकं म्हणजे फार अवघड आहे जगामध्ये. तर ज्यावेळी भगवान श्री कृष्ण आमचं धन हरण करून घेतात तर त्याच्या पाठीमागे एक कारण आहे. भगवान त्यांची असीम कृपा आम्हाला द्यायची इच्छुक आहेत म्हणून असं करतात. आणि मग आम्हाला कृष्ण प्रेम प्रदान करतात. हे संसाराचे जे धन आदी आहे तू घेऊन काय करणार? तू माझा सेवक आहेस, तुला खरोखर धन मी देतो, हे सगळं नकली धन आहे, हे सगळं नको तुला, ह्याच्यामध्ये तू रमू नकोस. खरोखर जे धन आहे माझी भक्ती, माझी सेवा, जेणेकरून तुला खरोखर आनंद प्राप्त होईल ते मी तुला देतो, शाश्वत जीवन देतो तुला, माझं सान्निध्य देतो माझ्या धामामध्ये. इकडे जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये राहून काय करणार तू? माझ्याकडे ये तू. त्यामुळे भगवान श्री कृष्ण असं करतात. पण ज्यांच्या मनामध्ये ज्ञान नाही आहे ते लोक हे सर्व समजू शकत नाहीत. ते बाह्य दृष्टीने बघतात, अरे आमचं धन भगवान श्री कृष्णांकडे गेलं तर आमचं धन ते हरण करून घेणार, नाही कृष्णांची भक्ती करायचं बरं नाही आमच्यासाठी. असे अनेक भ्रांती किंवा चुकीची धारणा असतात लोकांच्या मनामध्ये. एकदा एक व्यक्ती आम्हाला म्हणत होते की एक भक्त आहेत ते, की त्यांनी पार्थ सारथी हे जे सुंदर चित्र आहे, भगवान श्री कृष्ण सारथी झाले त्यांचे भक्त अर्जुनाचे, ते रथ चालवत आहेत आणि अर्जुन जे आहेत त्यांचे धनुष बाण घेऊन युद्ध करत आहेत. तर ते चित्र ज्यावेळी ते घरी घेऊन गेले आणि घरामध्ये लावलं त्यांनी, तर घरामध्ये सर्वांनी बोमाबोम करायला सुरू केलं की हे घरामध्ये हे चित्र अजिबात लावायचं नाही. का लावायचं नाही? घरामध्ये युद्ध होणार. खरोखर त्याने युद्ध सुरूच केलं तसं, आणू नये म्हणून. पण असं नाही आहे. भगवान श्री कृष्ण जे पार्थसारथी आहेत ते आमच्या घरी आले तर युद्ध का व्हायला पाहिजे? उलट युद्ध संपवलं पाहिजे. घरामध्ये प्रेम, शांती, समृद्धी सर्व काही येणार श्रीकृष्ण आमच्या घरी आले तर. तर अशी चुकीचे धारणा लोकांचे मनामध्ये असतात. तर भगवान श्री कृष्ण ज्यावेळी म्हणतात यस्यहम अनुगृणामि हरिष्य तद्धनम शने, त्याचा अर्थ आहे की ते भक्तांच्यावर कृपा करतात, अनुग्रह प्रदान करतात. आणि मग भगवान श्री कृष्ण युधिष्ठिर महाराजांना सांगतात की ह्या जगामध्ये लोकांची इच्छा असते की शीघ्रातिशीघ्र माझे जे कामना आहेत त्यांची पूर्ती व्हावे. कसं? देवी देवताकडे जाऊन. का असं? कारण हे देवी देवता जे असतात लवकरच त्यांची उपासकांचे कामना ते पूर्ण करतात. एकदा आम्हाला एक व्यक्ती भेटले, आमचे ओळखीचे आहेत जुने. ते म्हणत होते मी फार चौकशी केली आहे, वेगळे वेगळे देवता आहेत, देवी आहेत, कोणची उपासना कोणाची उपासना केली तर लवकरच लवकर मला ते धन मिळतंय किंवा माझी इच्छा पूर्ण होते ते मी बघितलं. फार मी संशोधन केलंय आणि शेवटी माझं संशोधनाचं फळ काय झालं? गणेश. ह्यांची उपासना केली तर ते लवकर धन देतात. आणि फक्त गणेश नव्हे, आणि एक अमुक ठिकाणावर त्यांचं मंदिर आहे, तिकडे अनेक आहेत. मी सांगणार नाही तुम्हाला कुठचं गाव आहे. तर त्यांनी सांगितलं त्या ठिकाणामध्ये जाऊन ज्यावेळी मी करतो मला 2 दिवसामध्ये फळ मिळतंय. आणि हे रहस्य मी कोणाला सांगत नाही, तुम्हाला सांगतो बघा. धन्यवाद म्हटलं. कांक्षंत कर्मणाम सिद्धिम यजंत इह देवता क्षिप्रम हि मानुषे लोके सिद्धिर भवति कर्मजा. भगवान श्री कृष्ण गीतेमध्ये म्हणतात की लोकांच्या मनामध्ये तीव्र इच्छा असते की आता लवकरच्या लवकर मला काही माझ्या कामनांची पूर्ती व्हायला पाहिजे, त्यामुळे देवताकडे जातात आणि त्यांची इच्छा शीघ्रही पूर्ण होते. त्यामुळे श्री कृष्ण म्हणतात मी तसं करत नाहीत, मी तसं करत नाही, त्यामुळे माझी उपासना जी आहे ते फार कठीण आहे आणि इतर जे देवी देवता आहेत त्यांची उपासना फार सुलभ आहे. तर भगवान श्री कृष्णांची उपासना कठीण किंवा अवघड का आहे? कोणीही येऊ शकते की कृष्णाच्या मंदिरमध्ये, पण अवघड आहे ह्याचं तात्पर्य हे आहे की भगवान श्री कृष्ण एवढं सहजपणे त्यांचे भक्तांना त्यांचे उपासनाचं फळ प्रदान करत नाहीत. विचार करतात हे माझ्या भक्तासाठी बऱ्यासाठी आहे की नाही. आता एक तरुण मुलगा आहे, त्याच्याकडे पैसे आहेत, त्याला मोटरसायकल विकत घ्यायचं आहे. मोटरसायकलच्या दुकानमध्ये जातो, तिकडे मोटरसायकलचे पैसे देतो, मला मोटरसायकल द्या. त्वरित तो जे दुकानदार आहे त्याला मोटरसायकल देऊन टाकतो. का? एक व्यवहार आहे ना, व्यापार आहे, व्यापार व्यापारचा संबंध आहे. त्यांनी पैसे दिले, मी त्याला मोटरसायकल देऊन टाकलं. त्याच्यामध्ये दुकानदार विचार करत नाही की ह्यांनी मोटरसायकल चालवलं तर काय होणार, अपघात होणार, तरुण आहे, कुठे असं तसं चालवलं तर काय होणार, हे सगळं विचार करणार नाही. तो दुकानदार आहे, त्याला संबंध आहे की तो किंमत दिली पाहिजे, मी त्याला मोटरसायकल देणार. पण तोच तरुण जर वडिलांकडे जाईल आणि विचारेल बाबा मला मोटरसायकल विकत घ्यायचं आहे, वडील श्रीमंत असेल तरी तो विचार करेल की आता मोटरसायकल ह्याला घेऊन दिलं, ह्याचं डोकं पहिल्यापासून गरम आहे थोडं, आणि हो चालवायला बसेल तर काय इकडे तिकडे काय अपघात होईल तर काय होईल, फार विचार करेल वडील. का विचार करेल? कारण त्याच्या हृदयामध्ये मुलाचे प्रति प्रेम आहे. हे माझ्या मुलासाठी बरं आहे की नाही आहे विचार करणार. त्यामुळे शेवटी देईल पण मोटरसायकल, पण विचार करून देईल. आणि 10 गोष्टी मुलाला बोलणार, बघ असं चालव, तसं चालू नकोस, असं करून सगळं बोलणार. तसंच जे देवी देवतांचं उपासक होतात त्यांचं आणि देवतामध्ये प्रेमाचं संबंध नसतं, एक व्यावहारिक संबंध, एक व्यापारचं संबंध असतं. जसं उपासना आम्ही केली त्याचं फळ द्यायला ते बाध्य असतात, त्यांना द्यावं लागतं, ते फळ देतात. पण ज्यावेळी कोणी भगवान श्रीकृष्णांकडे जातो, मला पण हे पाहिजे द्या, तर भगवान श्रीकृष्ण विचार करतात की आता काय करू मी, ह्यांना देऊ की नाही, ह्याच्यासाठी बऱ्यासाठी आहे की नाही. तर जे भगवान श्रीकृष्णांची सेवा करतात निष्काम भावनेने, फक्त भगवान श्रीकृष्णांना प्रसन्न करायला, ते शुद्ध भक्त आहेत. पण जे कोणी श्रीकृष्णांकडे येतात ते सर्व काही शुद्ध भक्त आहेत असं नाहीये. अन्य कामना घेऊन पण येतात लोक. अन्य काम योधिक आहे कृष्ण र भजन, न मागिते हे कृष्ण दयन तार स्वचरण. कृष्णदास कविराजी गोस्वामी चैतन्य चरितामृत म्हणतात, अन्य कामना करणारे जे लोक आहेत ते जर कृष्ण भजन करतात, अन्य कामे योधी करे कृष्ण र भजन, न मागिते हे तारे दयन कृष्ण स्वचरण. त्यांनी जर श्री कृष्णांचं चरण कमल मागितलं नाही तरीही श्रीकृष्ण त्यांना देतात. कृष्ण कहे आमा भजे मागे विषय सुख, अमृत छाडी विष मागे ए बडो मूर्ख. कृष्ण म्हणतात, काय म्हणतात, कृष्णाच्या मनामध्ये काय विचार आहे? ते म्हणतात, हा माणूस माझ्याकडे आलाय, का आलाय? विषय सुख मागला, मला संसाराचं धन द्या, भोग द्या, प्रतिष्ठा द्या, आणि अमृत सोडून तो विष मागत आहे माझ्याकडे. अमृत काय आहे? कृष्ण प्रेम, कृष्ण भक्ती, माझ्या चरण कमळांची सेवा, हे अमृत आहे. पण अमृत सोडून हो माझ्याकडे विष मागायला आलाय, किती मूर्ख आहे. अमृत छाडी विष मागे ए बडो मूर्ख. पण पुढे श्री कृष्ण म्हणतात, आम्ही विज्ञ ए मूर्खे विषय केनो दिबो, स्वचरणामृत दिया विषय भुलायबो. तो मूर्ख आहे कृष्ण म्हणतात, पण मी तर मूर्ख नाहीये ना, मी बुद्धिमान आहे. खरोखर श्रीकृष्ण बुद्धिमान आहेत. आम्ही विज्ञ ए मूर्खे विषय केनो दिबो, मी त्याला त्याचं वांछित फळ जे आहे ते का देऊ मी, त्याच्या बऱ्यासाठी नाही आहे ते, तर मी काय देणार? स्वचरणामृत दिया, माझं चरणांचं अमृत मी त्याला देणार आहे, जेणेकरून त्याच्या मनामध्ये जे वासना आहे, कामना आहे, हे विष प्राप्ती करायला, विषय प्राप्ती करायला, ते त्याच्या मनामधून सगळं नष्ट होणार. ते विचार त्याचं हृदय मी शुद्ध करून देणार आणि त्याला मी माझ्या चरणांची सेवा आणि प्रेम प्रदान करणार आहे. तर हे कृष्ण आणि कृष्ण भक्तांच्या मध्ये संबंध आहे, प्रेमाचा संबंध. पण देवी देवता आणि त्यांचे जे उपासक असतात त्यांच्यामध्ये जे संबंध आहे ते प्रेमाचं नसतं. कधी कधी पालक मुलांना दंड देतात, मुलांना बरं वाटत नाही, ते विचार करतात काय आईने असं मला दंड दिलं, वडिलांनी असं दंड दिलं, पण ते समजत नाहीत की प्रेमामुळे त्यांनी दंड दिला आहे म्हणून. तसं ज्यावेळी श्रीकृष्ण त्यांच्या भक्तांना थोडा त्रास देतात, मुद्दाम देतात, त्यांच्या उद्धारासाठी आहे, त्यांच्या शुद्धीकरणासाठी देतात. कधी कधी आम्हाला डोळ्यामध्ये काही त्रास होतोय, आम्ही डोळ्यांच्या डॉक्टरकडे जातो, ते काही आम्हाला मलम देतात डोळ्यामध्ये टाकायला, आणि ज्यावेळी ते मलम आम्ही टाकतो डोळ्यामध्ये फार जळतंय, भयंकर त्रास होतोय सुरुवातीला, पण हळूहळू हळू ते औषध काम करायला सुरू करतंय, आणि मग जे आम्हाला पूर्वी त्रास होत होतं डोळ्यामध्ये ते आता होत नाही, सगळं काय बरोबर होतंय. तसंच ज्यावेळी आम्ही श्रीकृष्ण भक्ती करतो, शक्य आहे की भगवान श्रीकृष्ण आमच्या जीवनामध्ये थोडं कष्ट वाढवतील. कधी कधी भक्त म्हणतात अहो मी कृष्ण भक्ती करत आहे 6 महिन्यापासून, कष्ट वाढले की कष्ट मिटले पाहिजे, कष्ट नष्ट झाले पाहिजे म्हणजे संपले पाहिजेत, पण असं का कष्ट वाढत आहेत? तर फक्त नवीन भक्तांसाठी नव्हे, प्रल्हाद महाराज, पांडव असे महान भान महान जे भक्त आहेत, आम्ही बघतो की त्यांच्या जीवनामध्ये पण किती कष्ट आले. तर नवीन भक्तांच्या जीवनामध्ये पण असं भगवंत कधी कधी करू शकतात, पण त्यांच्या बऱ्यासाठी आहे. आत्ता जे भक्तांच्या जीवनामध्ये काही कष्ट आहेत, आणि आहेत ना भरपूर, कोणी हात वर करा ज्यांच्या जीवनामध्ये कष्ट नाही आहे, हात वर करा बघू, जीवनामध्ये कष्ट कोणाचं नाही असं आहे का? नाही. तर कृष्ण भक्ती करिता ज्यावेळी भगवान श्री कृष्ण आम्हाला असे कष्ट देतात, तर त्याच कष्टाचं परिवर्तन होणार आहे दिव्य आनंद मध्ये. त्यामुळे आम्हाला संकोच केलं नाही पाहिजे, संशय नाही केलं पाहिजे, कृष्ण भक्त करूनही हे काय आता काय फळ मिळालं मला असं निराश नाही व्हायला पाहिजे. श्रद्धा ठेवलं पाहिजे, विश्वास ठेवलं पाहिजे की आता जे जीवनामध्ये कष्ट आहे हे प्रत्यक्ष साक्षात भगवान श्री कृष्णांची कृपा आहे, आणि पुढे जाऊन आम्हाला दिव्य आनंदाची प्राप्ती होईल, कृष्ण भक्ती प्राप्त होईल. तर असं श्री कृष्ण युधिष्ठिर महाराजांना सांगतात. मग शुकदेव गोस्वामी राजा परीक्षितांना सांगतात, ब्रह्मा, शिव आणि श्रीकृष्ण किंवा विष्णू हे तिन्ही सक्षम आहेत, योग्य आहेत वर प्रदान करायला, परंतु ह्याच्यामध्ये जे शिव आणि ब्रह्मा आहे आणि इतर देवता आहेत लवकर प्रसन्न होतात आणि लवकर वर 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 पण प्रदान करतात, परंतु श्रीकृष्ण बरोबर असं होत नाही. आणि ह्या संदर्भी शुकदेव गोस्वामी राजा परीक्षितांना एक ऐतिहासिक घटनेचं वर्णन करतात. एकदा एक असुर होता, शकुनी पुत्र, त्याचं नाव होतं वृक, आणि असुर होता त्यामुळे वृकासुर त्याचं नाव झालं. एक दिवस तो आला नारद मुनीकडे. आसुरी वृत्तींच्या लोकांची सवय अशी असते, संतांकडे पण जाऊन काही ना काही असे प्रश्न करतात. संतांकडे जाऊन काय विचारायला पाहिजे, कृष्ण भक्तीच्या बद्दल विचारायला पाहिजे, पण त्यांनी काय विचारलं, हे मुनिवर मला हे सांगा की शिव, ब्रह्मा आणि विष्णू किंवा कृष्ण यांच्यामध्ये माझी भौतिक कामनाची पूर्ती शीघ्रात शीघ्र लवकरातील लवकर कोण करणार, फळ मला लवकर कोण प्रदान करता येईल? तर नारद मुनीने पटकन उत्तर दिलं, तुम्ही शिवजीकडे जावा. ते पटकन प्रसन्न होतात, त्यांचं नाव आहे आशुतोष, आशु म्हणजे लवकर आणि तोष म्हणजे प्रसन्न होणे. ते लवकर प्रसन्न होतात आणि लवकर कुपित पण होतात, म्हणजे त्याने राग पण येतं लवकर त्यांना, तर त्यांच्याकडे जावा. तर त्यांची उपासना करायला सुरू केलं वृकासुराने. आणि ते उपासना कसं केलं? भयंकर उपासना, ज्याची कल्पना आम्ही करू पण शकत नाहीत. तामसिक तपश्चर्या. बघा, तपश्चर्या वेगळे वेगळे प्रकाराचे असतात. भक्तिमय तपश्चर्या, सात्विक तपश्चर्या, राजसिक तपश्चर्या, तामसिक तपश्चर्या. भक्तिमय तपश्चर्या म्हणजे जे आम्ही भगवंतांच्या प्राप्तीसाठी करतो. पहाटे उठतो, आंघोळ करतो, मग त्वरित मंगल आरती जप आदी करायला बसतो. हे सगळं भक्तिमय तपश्चर्या आहे. असे जगामध्ये अनेक लोक आहेत जे भगवान श्री कृष्णांचे भक्ती नाही करतात, परंतु पुण्यवान लोक आहेत, पुण्यधर्म करतात, कर्तव्याचं पालन करतात. ते त्यांच्या रीतीने सात्विक तपश्चर्या करतात. अनेक लोक आहेत जे धन प्रतिष्ठाच्या प्राप्तीसाठी दिवस रात्री परिश्रम करतात. हे सर्व राजसिक तपश्चर्या आहे. आणि तामसिक तपश्चर्या म्हणजे जे हिंसा, क्रोध, द्वेष, ईर्ष्या ह्या सर्व नकारात्मक भावनांमधून उत्पन्न झालेलं जे विचार आहे त्याच्यावर आधारित जे तपश्चर्या आहे त्याला आम्ही तामसिक तपश्चर्या म्हणतो. कोणालाही लाभ होत नाही, फक्त हानिकारक असतं हे सर्वांसाठी. तर वृकासुर असं तपश्चर्या करत होता. स्वतःचं शरीराचं मांस कापून तो अग्नीमध्ये अर्पण करत होता, ओम नमः शिवाय करून. आणि असं करत गेला करत गेला, 6 दिवस असं सतत करत गेला. 7व्या दिवशी ज्यावेळी शिवजी त्यांच्या समोर प्रकट झाले नाही, त्यांच्या मनामध्ये फार संताप आला होता. आले नारद मुनीने काय सांगितलं मला, ते शीघ्र येणार आहेत आणि आता 6 दिवस झाले आणि मी अशी तपश्चर्या करत आहे, तर आता मी स्वतःचं डोकंच कापून टाकणार आणि मी अर्पण करणार. तर ज्यावेळी तो करणार होता तसं शिवजीने विचार केला असेल. शुकदेव गोस्वामी म्हणत नाही, माझं तात्पर्य आहे. शिवजीने कपाळावर हात घालून विचार केला असेल, काय माझे उपासक आहेत, काय काय करतात हे, असं काय मी ऐकलंय कधी? स्वतःचं डोकं कापूनच अर्पण करायची तयारी करत आहे, स्वतःचं शरीराचं मांस कापून अर्पण करत आहे. काय घोर अंधकार आहे, घोर तामसिक कार्य आहे. तर कधी कधी काय होतंय की देवतागण जे असतात ते बाध्य होतात प्रकट व्हायला. त्यांना प्रकट व्हावंच लागतं, संसाराचा नियम असं आहे, ते बाध्य होऊन प्रकट होतात. तर वृकासुराच्या समोर प्रकट झाले. काय पाहिजे तुला वच? तर वृकासुराचं शरीर त्यांनी स्पर्श केलं शिवजीने. ज्यावेळी स्पर्श केलं त्यांचं शरीर अतिशय सुंदर झालं आणि पूर्ण झालं. जे मांस सगळं कापून ठेवलं होतं ते परत आलं, ते पूर्ण शरीर झालं त्यांचं. आणि मग वृकासुराने विचारलं, माझी एक कामना आहे आणि हे कृपा करून पूर्ण करा, काय तुझी इच्छा आहे सांग. तर वृकासुराने वरदान वर मागितलं. आणि काय वर? या जगामध्ये लोक मागतात, मला धन पाहिजे, प्रतिष्ठा पाहिजे, भोग पाहिजे, हे सगळं मागतात ना. आणि वृकासुराने काय वर मागितलं? हे मला वर द्या की ज्याचं डोक्याचं स्पर्श मी माझ्या हाताने करणार त्याचं डोकं फुटून जाणार म्हणून. हे काय वर आहे मागायचं? काय अर्थ आहे का ह्याच्या असं वरामध्ये? पण मागितलं त्यांनी असं. आणि शिवजीने काय 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 करू शकते? त्यांनी म्हटलं ठीक आहे, तथा असतो ओम कहून म्हणून त्यांनी म्हटलं ठीक आहे. पण थोडं हसत होते. कसं हसत होते? ज्यावेळी एक कोणी माणूस एक विषमय सर्पाला दूध देतो, पाजवतो, दूध पाजवतो त्याला, तो हसतो का? त्याला माहित आहे की आता त्याचं विष वाढणार आहे. आणि कधी कधी असं पण होतंय की ज्या सर्पाला आम्ही दूध देतोय आणि त्याचं विष जास्त वाढतंय, तोच साप त्याला येऊन चावायला प्रयत्न करतो. आणि असंच झालं. वृकासुराने मग शिवजीकडे येऊन हाताने स्पर्श करायला बघितलं आणि शिवजीने विचार केला आता काय फजिती झाली, आता काय करायचं आता. तर शिवजी पळायला सुरू केले, पूर्ण पृथ्वी लोकवर गेले आणि स्वर्ग लोक कुठेही त्यांना काही कोणी मदत करायला तयार नाही, कारण असं वर जे दिलं होतं कोण समोर येणार विकासुराचे. देवी देवतागण पण पाठीमागे गेले, कोणी यायला तयार नाही समोर. खरोखर विचलित होते शिवजी. शेवटी या ब्रह्मांडाचे मध्ये जे एक वैकुंठ लोक आहे ज्याला श्वेतद्वीप म्हणतो, ज्या ठिकाणी क्षीरुदक्षाय विष्णू निवास करतात, तिकडे पोचले शिवजी. दुरून भगवान विष्णूंनी बघितलं की शिवजीची दशा काय आहे म्हणून, तर त्वरित आपल्या भक्ताची रक्षा करण्यासाठी ते समोर आले. एक बटू ब्रह्मचारीचं रूप त्यांनी स्वीकार केलं आणि आले वृकासूरच्या समोर. वृकासूर पण थकला होता ना, पूर्ण ब्रह्मांडामध्ये पळत पळत आला होता शिवजीच्या पाठीमागे. तर बटू ब्रह्मचारीचं रूप धारण करून भगवान विष्णू वृकासुरांच्या समोर आले आणि म्हटलं, अरे महोदय तुम्ही कुठून आलात, असं वाटतं की तुम्ही फार थकून गेला आहेत. तर आमच्यासाठी आमच्यासाठी शरीर जे आहे ते अतिशय महत्वाचं आहे, शरीरपेक्षा आणि काय महत्वाचं आहे ह्या जगामध्ये, त्यामुळे तुम्ही इकडे थोडं आराम करा, बसा दोन क्षण इकडे. आणि जर तुम्हाला असं वाटतंय की मी तुमच्या मनाची गोष्टी ऐकायला एक पात्र व्यक्ती आहे, तर कृपा करून मला सांगा तुमच्या मनामध्ये काय त्रास आहे, मी तुमची काय सेवा करू शकतो काय. आणि बोलणारे व्यक्ती हे विष्णू भगवान, तर अमृतमय वचन. असं वृकासुराला वाटलं की अमृत धारा माझ्या कानामध्ये जात आहे म्हणून, असं गोड गोड गोष्टी वचन बोलत होते भगवान विष्णू. तर ऐकलं त्यांनी, थांबलं आणि थांबून मग सांगितलं की असं असं आहे, शिवजीकडून मला असं वरदान प्राप्त झालं आणि आता शिवजीचं डोक्याचं स्पर्श करायला मी आता पुढे जात आहे. तर तो ब्रह्मचारी हसायला लागला. वृकासुराने, का हसता तुम्ही? म्हटलं, कारण आहे की बघा, दक्ष प्रजापती जे आहेत ना, त्यांनी ह्यांना श्राप दिलं होतं की तुम्ही पिशाच होणार आहेत म्हणून. त्यामुळे शिवजीच्या कडे कोण असतात, भूत प्रेत पिशाच हेच असतात, त्यांचे उपासक असतात. आणि शिवजींचं जे वरदान असतात की नाही, ते काही व्यर्थ असतात, त्याचं काय काम करत नाहीत, काही नाही, आशीर्वाद त्यांचे काय काम करत नाहीत. तुम्हाला जर एवढी श्रद्धा आहे ह्यांच्या आशीर्वादामध्ये, तर स्वतः परीक्षा करून बघा तुम्ही, स्वतःच्या हातावर डोक्यावर तुम्ही हात ठेवा. आणि जर काम केलं नाही त्यांचा आशीर्वाद, तर त्यांना जाऊन दंड द्या तुम्ही. मग वृकासुराने विचार केला, हा एवढं गोड बोलतोय, हा अमृत धारा आहे त्याची तोंडावरून येत आहे, किती सुंदर मुलगा आहे हा, तर चला तसं प्रयत्न करू. स्वतःच्या डोक्यावर हात ठेवलं आणि त्याचं डोकं फुटलं. मग त्याच्यानंतर भगवंतांनी शिवजींना सांगितलं, बघा जे दुष्ट लोक असतात त्यांना त्यांचं दुष्ट कर्माचं फळ मिळतंय, नक्की मिळतंय. जे संतांच्या विरुद्ध असं कार्य करतात तर त्यांना तर अतिशय त्यांचं वाईट होणार आहे, आणि आपण तर महान आहात, तर आपल्या चरणामध्ये हे घोर अपराध यांनी केलं आहे, ह्याला असं परिणाम मिळणारच होतं आणि ह्याची गती काय होणार मी सांगू शकत नाही. तर अप्रत्यक्ष रूपाने भगवान श्रीकृष्ण किंवा विष्णू शिवजींना सांगायची इच्छा होती त्यांची, की असं पुढे तुम्ही वर देऊ नका, सावधान राहा, तुमचे उपासक असे असतात. तर मग शुकदेव गोस्वामीने परीक्षित राजाला सांगितलं, असं आम्ही विभिन्न जे देव आहेत त्यांचे लक्षण गुण आदी आम्ही जाणून घेतो, की ब्रह्मा शिव आदी शीघ्रातिशीघ्र वरदान प्रदान करतात, पण त्यांचे जे उपासक असतात त्यांचे विरुद्ध येऊन काही कार्य करतात. त्यांच्यामध्ये काही हृदयामध्ये प्रेम असत नाहीत, ते आभारी असत नाहीत की ह्यांनी मला असं वर दिलं आहे त्यांच्याप्रती मी आभारी असलं पाहिजे, असं काही राहत नाही. पण जे भगवान श्रीकृष्णांच्या सेवा करतात, भगवान श्रीकृष्ण कृपा करून त्यांचं हृदय शुद्ध करतात आणि त्यांच्या हृदयामध्ये श्रीकृष्णांच्या प्रती शुद्ध प्रेम उत्पन्न होतंय, जे की सर्वोत्तम धन आहे. तर जो कृष्ण भक्त आहे तो खरोखर श्रीमंत असतो. आणि कोणी जर अभक्त असेल, त्याच्याकडे पूर्ण जगाचं धन जरी असलं तर तो खरोखर दीन आहे, गरीब आहे तो. तर आता आम्हाला सर्वांना श्रीमंत व्हायचं आहे, पण या संसाराचं धन कमवून नव्हे, श्रीकृष्ण भक्तीचं धन कमवून, हे आमचं जीवनाचं ध्येय आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण. कोणाचे काही टीका टिप्पणी प्रश्न? क्षमा करा, मराठीमध्ये बोलायचं अभ्यास नाही असं प्रवचन द्यायचं, ते फार विचार करावं लागतं बोलताना. कोणाचे काही प्रश्न आहेत काय? हा माईक आहे काय? हरे कृष्ण. करायचं बॅलन्स. भगवंतांच्या कृपेचे आम्ही प्राप्त करत आहे या निमित्ताने आम्ही बेजबाबदार आणि आलसी नाही व्हायला पाहिजे. आपलं कर्तव्य आम्ही केलंच पाहिजे की शेवटी आमच्या कर्मांचं फळ, आमच्या प्रयत्नाचं फळ काय होणार ते भगवंतांच्या हातात आहे, पण आमचं कर्तव्य आम्ही केलं पाहिजे. जे आमचं कुटुंबाचं भरण पोषण करणे जर आमचं कर्तव्य आहे ते आम्हाला केलं पाहिजे, पण भगवंतांसाठी केलं पाहिजे. जेवढं आवश्यक आहे, उचित आहे, तेवढं आम्ही केलं पाहिजे. ठीक आहे. आणि कोणाचे काही प्रश्न आहे का? ठीक आहे. श्री श्री निताय गौरचंद्र की जय, श्रील प्रभुपाद की जय. आपण सर्वांना निवेदन आहे, प्रार्थना आहे, आता इकडे सुंदर मंदिर झालं आणि सर्व काही इकडे व्यवस्था सुविधा सगळं काही आहे आमच्या भक्तीसाठी, आणि त्याशिवाय मोठी गोष्टी म्हणजे, सर्वातली मोठी गोष्टी म्हणजे आपण सर्वांना मार्गदर्शन करायला आणि संग द्यायला राधा गोपीनाथ प्रभू सारखे भक्त इकडे दर महिन्यामध्ये एक आठवडा राहतात ना, एक आठवडा राहतात इकडे, एक अच्छा म्हणजे एक आठवडा 10 दिवस तरी राहतात, आणि त्यांचा संग फार मूल्यवान आहे, त्यांचं मार्गदर्शन फार मूल्यवान आहे, ह्याचा पूर्ण लाभ घ्या आणि एकही बनवून ठेवा भक्तामध्ये. आणि असे जे आध्यात्मिक एक आध्यात्मिक नेतृत्वामध्ये त्यांच्या आध्यात्मिक नेतृत्वाखाली एकीने प्रेमाने सहकार्याच्या भावनेने कोल्हापूरमध्ये भक्तीचं प्रचार प्रसार करायचं पूर्ण प्रयत्न करा. हे भगवंतांची भेट आहे तुम्हाला सर्वांना. कोल्हापूरमध्ये भगवंतांनी तुम्हाला राधा गोपीनाथ प्रभू प्रदान केलंय तुमच्या भक्तीसाठी. ह्याचा कृपा करून पूर्ण लाभ घ्या. हरे कृष्णा हरे कृष्णा. श्रील प्रभुपाद की जय.